जात नाही।
आज जरी तू या जगात नसलीस तरी तुझं अस्तित्व मला प्रत्येकात दिसतं। तू स्वतःसाठी कमी आणि माझ्यासाठी जास्त जगलीस। तू मला घडवलंस, स्वतःच्या पायावर उभं केलंस आणि मला एकटीला सोडून निघून गेलीस। आई तुला माहिती आहे ना गं, आजही मला तुझ्या विना करमत नाही।